हॅलो,
हॅलो. हां
कर सर, मी श्रद्धा बोलते गोग्रीन कन्स्ट्रक्शन मधनं.
बोलो.
आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शन साठी एएसी ब्लॉक्सची गरज आहे का सर?
कुठून बोलता तुम्ही?
मालेगाव, नाशिक.
हा का?
हां.
ऍक्च्युली माझी रिक्वायरमेंट जी होती ना, ती मुंबई मध्ये येणार आहे. मुंबई मध्ये.
हां सर, आम्ही करतो डिलिव्हर.
ओके. तर माझा असा विषय आहे की माझा जे ब्लॉकची साईज आहे ना, ती डिफरंट आहे. ऍक्च्युली
कोणची साईज पाहिजे सर आपल्याला?
6 बाय 8 बाय 14 ची पाहिजे मला.
6 बाय 8 बाय 14. आणि ऍड्रेस सर माहिती पडेल?
जेएमबीटीचा,
काय सर?
जेएमबीटी,
JMBT.
JNPT.
JNPT. एक मिनिट सर. JNPT मुंबई.
हो, जवाहरलाल नेहरू नाही का मार्ग.
JNPT नवीन मुंबई.
हो,
ओके. आणि किती ब्लॉक्स पाहिजे सर आपल्याला?
आता सध्या बघा, एक 25,000 ची ऑर्डर आहे. आणि पुढचं कॉन्ट्रॅक्ट जर झालं ना, तसं काम माझं 7 वर्ष चालणार आहे. ते
अच्छा,
तर कंटिन्यू मला लागणारच आहे. ते
ओके, ठीक
जसं
आहे,
लागेल तसे ऑर्डर करायला आपण.
चालते. मी तुम्हाला प्राइस
पण मला आहे ना, एसी ब्लॉक नाही पाहिजे,
मग
सॉलिड कॉन्क्रीट पाहिजे.
सॉलिड कॉन्क्रीट पाहिजे आपल्याला.
हो
ओके, ठीक आहे, मी इन्क्वायरी करून सांगते सर तुम्हाला.
ओके. इन्क्वायरी करा आणि रेट द्या मला जो पण असेल, कारण की मला आहे ना 42 वगैरे रेट भेटलेले आहे, पण मला त्याच्यामध्ये ते नाही होते, नाही का.
हां, ठीक आहे सर, मी सांगते तुम्हाला.
हो ठीक आहे.